नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. बिराडकार तपासणी मोहिमेखाला पोलीस आता बिराडकारांची घरांची अचकीत तपासणी करतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगला. जर कोणे बिराडाक रावपी लोकांची माहिती पोलिसांक देऊंक ना जाल्यार ताका 1,000 ते 10,000 रुपया मेरेन तालाव घालतले. बिराडकार तपासणी कायद्याची खर कार्यवाय जातली असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. चोरयो तशेंच गुन्यांवकारी घडणुकांक आळाबंद हाडपा खातीर सरकाराच्यो उपाय येवजण्यो सुरू आसात. गुन्यांवकारी घडणुकांचो तपास करपाचे गोंयांतले प्रमाण सगळ्यांत चड म्हणजे 95% आसा. बिराडाक रावपी लोकांची माहिती दिवपी अर्ज भरून दिवपाची मुजत सोपल्या. दर एकल्यान भाडेकरूची माहिती पोलिसांक दिवपाक जाय. पोलीस आता घरांक अचकीत भेट देऊन बिराडाक रावप्यांची तपासणी करपी मोहीम सुरू करतले. बिराडाक दवरल्या मात तांची माहिती पोलिसांक देऊंक ना जाल्यार तालाव घालतले. गोय कला अकादमीन संगीत मोग्यांकडल्यान भारतीय संगीत आणि नृत्य शाखेतल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांखातीर इत्सुकांकडल्यान अर्ज मागयल्यात. हातूंत संगीत पेटी तबला बासरी भरतनाट्यम कथक मृदंग ह्या अभ्यासक्रमांचो आस्पाव जाता. ह्या अभ्यासक्रमांखातीर नोंदणी करतल्या उमेदवाराची पिराय 2024 वर्साच्या 31 डिसेंबरा मेरेन उण्यात उणी 10 वर्सां तर चडात चड 35 वर्सां आसपाक जाय अशें खात्यान कळीत केला. अभ्यासक्रमाची माहिती दिवपी पुस्तिका म्हळ्यार प्रॉस्पेक्टस खात्याच्या कॅश काउंटरा वयल्यान घेऊं येता. 22 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर मेरेन सकाळच्या 10 वरां ते दनपारच्या 1 वरां मेरेन तशेंच दनपारच्या 2 ते सांजेच्या 4 वरां मजगती ही पुस्तिका पोरणे सेक्रेटेरियेट बिल्डींग वा कला अकादमींतल्यान घेऊं येता अशें खात्यान कळीत केला. योग्यताय चाचणी 25 आणि 26 नोव्हेंबराक जातली. 25 नोव्हेंबराक 2:30 ते 5 आणि 26 नोव्हेंबराक सकाळी 10 ते 1 आणि दनपारा 2:30 ते 5 मेरेन ही चाचणी घेतले. हाचे सयत संगीत पेटी आणि तबला अभ्यासक्रमा खातीर कला अकादमीच्या साखळे वाळपय पेडण्या काणकोणा आणि केप्या केंद्रातल्यानूय अर्ज मागयल्यात. 18 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर मेरेन त्या त्या केंद्रांच्या कार्यालयांनी अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध आसतली अशें खात्यान कळीत केला. हणजुणा मंगळारा राती धाड घालून एक दक्षिण भारतीय नागरिकाकडल्यान गोंय पुलिशेन चरस तशेंच कोकेन अशा वट्ट 2,45,000 रुपयांची घुळी वखदां जप्त केल्यात. DMT हे घुळे वखद पयलेच फावट गोंयांत सापडला. दक्षिण अमेरिकेत हे घुळी वखद आयोहास या धार्मीक कार्यावळी दरम्यान वापरतात. गोंयातूय हिंटरलँड थळांनी अशो कार्यावळी जातात अशी माहिती गोंय पुलिशेक मेळ्ळ्या. ताका लागून DMT उपेग गोंयांत कित्या खातीर करपाचो आशिल्लो ताचो तपास गोंय पुलिसाचो घुळी वखदा विभाग करता अशी माहिती घुळी वखदा विभागाचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी दिली. पणजे मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. या धाडीत सुमार 1,00,000 रुपयाचे 3 ग्रॅम DMT ड्रग्स मेळ्ळ्या अशी माहिती तांणी दिल्या. ह्या महिन्यात गोंय पुलिसेच्या घुळी वखदा विभागान 6 धाडी घाल्यात. सुरक्षेच्या फाटभुंयेर दर्यादेग वाठारांनी राती पुलिसांची गस्त वाढयल्या. दर्यादेग वाठारांनी आता राती पुलीस चौक्यांचेर 40% पुलीस आसतले जाल्यार गोंयच्या हेर पुलीस चौकेचेर रातच्या शिफ्टीक 20% चड पुलीस तैनात करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. राती 10 उपरांत आवाजाचे प्रदूषण करप्यांचेर लेगीत कारवाय जातली अशें तांणी सांगले. बालरथ येवजण बंद जावची ना मात बालरथ येवजणे वरवीं सरकार शाळांक नव्यो बसी दिवचो ना. बसींच्या कामा खातीर दितात त्या पैशाचो उपेग हेर जागेर करिनासतना बसी खातीर करून त्यो वापरच्यो अशें शिक्षण मंत्री तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. फुडल्या 8 दिसां भितर गोंय पुलिसेंतल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यो बदल्यो जावपाच्यो आसात हे विशीं प्रक्रिया सुरू जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. जुवारीनगर वास्कोच्या MES वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कोकणी विभागान प्रसार माध्यमां लेखन आणि वावर या विषयाचेर आयज 1 दिसाची कार्यशाळा घडोवन हाडटले. गोंय कोकणी अकादेमीच्या जोडपालवान ही कार्यशाळा घडोवन हाडटले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.